समाज 10 सिद्धांत निरूपण. ज्याप्रमाणे आकाशात ढग विविध रंग येतात आणि जातात तरी आकाश जसेच्या तसेच असते, त्याप्रमाणे दृश्यविश्व येते आणि जाते तरी निश्चळ परब्रह्माला काहीच होत नाही. ह्याचा विचार जो परत परत करतो तो परब्रह्माशी अनन्य होतो आणि ज्ञानाचे विज्ञान होते. मात्र ह्या चंचल विश्वाच्या पलीकडे जाण्यासाठी श्री सद्गुरूंची कृपा पाहिजे. तेच आपल्याला ह्यातून बाहेर काढू शकतात. म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 विकारांचा त्याग करून अलक्ष ब्रह्माचाच अखंड विचार करावा. महावाक्यांचा वाच्यांश सोडून लक्षांश म्हणजे मी ब्रह्म आहे याचा अर्थ समजून मनन चिंतन करीत गेल्याने तो ज्ञानी होतो. मग त्याचे वासनाबीज जळून गेल्याने तो जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. सगळे पूर्वीचे थोर संत याच मार्गाने गेल्याचे आढळते. मात्र श्री समर्थ म्हणतात की स्वतः ज्ञानी झाल्यावर त्याने समाजात भक्तीचे बीज पेरणे आवश्यक आहे. जो आनंद स्वतः मिळवला तो इतरांनाही चाखायला द्यावा. ऐकूया तर. श्रीराम गगनी अवघे होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचळ नाते येणे चिन्याये. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे, रविकिरणे ते पिवळे सवेची वाटे. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे. ऐसे जे काही वाटले ते झाले आणि गेले, आकाशा सारखे तगले हे तो घडेना. उत्तम जाणिवेचा जिनस समजो न पाहे सावकाश, निराभास ते आकाश भास मिथ्या. उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंत चिपसरे, तत्वे तत्व अवघे चिपसरे अंतरयामी. चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते प्राणी मात्रासी. विवरता विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, झाली याने तुटी होणार नाही. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्व निरशनी अनन्य विवेके होते. वडिलास शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले, देव भक्त पण गेले तये ठाई. मुख्य शक्तिपात तो ऐसा नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. महावाक्याचा विचारू तेथे संन्याशास अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो न पाहे. संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयेसी. लक्षी बैसले अलक्ष, उडोन गेला पूर्व पक्ष, हेतुरूपे अंतर साक्ष तोही मावळला. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्याचे चढळ अखंड झाले. पाहता पाहता कळो येते, कळले ती तुके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजो न बोला कोणी तरी. शाश्वतास शोधीत गेला तेणे ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. बीज अग्निने भाजले त्याचे वाढणे खुंटले ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज विचारे निश्चळ झाली बुद्धी बुद्धिपाशी कार्यसिद्धी पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली मिथ्या ऐसे कळो आले विचाराने सदृढ झाले अवघे भयेची उडाले अकस्मात उपासनेचे उत्तीर्ण व्हावे भक्तजने वाढवावे अंतरी विवेके उमजावे सकळ काही इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समाजावा श्रीराम दशक 15 समाप्त।